अध्याय 3. जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या माझ्या आईवडिलांच्या यातना मी समजू शकत होतो. त्यांच्या भावना मला कळविण्यास ते असमर्थ होते. जवळजवळ 1.5 वर्ष मी प्रवासातच होतो, त्यामुळे कुटुंबाला माझा पत्ता कळविणेही अशक्य होते. साहजिकच इतका काळ लोटला तरीही मला त्यांची काहीही बातमी नव्हती. नुकत्याच पाठवलेल्या पत्रात माझे वृंदावनातील अनुभव मी त्यांना लिहिले होते आणि सोबत माझा पत्ताही लिहिला. त्यांच्या उत्तराची मी आतुरतेने वाट पाहत होतो. एके दिवशी दुपारी असीम कृष्णाने माझ्या हातात 3 पत्रे दिली. आतील मजकुराची जाणीव झाल्याने मी भावावेग आवरू शकलो नाही. ती घेऊन मी यमुनेच्या किनारी धावलो. पहिले पत्र माझ्या वडिलांचे होते. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी शब्दच नव्हे तर पूर्ण परिच्छेदच पुसून टाकला होता. तो केवळ कागद हातात धरूनच मला त्यांच्या दुःखाची जाणीव झाली. ज्यांनी माझ्या कल्याणासाठी त्यांचे आयुष्य समर्पित केले त्या माझ्या आईवडिलांची मी काय अवस्था केली आहे. प्रत्येक ओळीत मी घरी यावे अशी विनंती वडिलांनी केली होती. ते लिहित होते, प्रत्येक दिवशी वाटते की मला अपराधी भावना आणि चिंता कायमची राहणार. मी तुझ्याशी असा काय दुष्टपणे वागलो ज्यामुळे तू माझा त्याग केलायस. त्यांनी लिहिले, जवळ पैसा नसताना माझा मुलगा जंगलातील गुहांमध्ये राहतो हे माहीत असताना मी कसा काय सुखाने जगू शकतो. खाली स्वाक्षरी केली होती, तुझा हृदयभंग झालेला पिता. यमुनेच्या खळाळत्या प्रवाहाकडे पाहत माझेही हृदय त्यांच्याबरोबर फाटत आहे असे वाटले. मग मी दुसरे पाकिट उघडले. ते माझ्या आईचे होते. तिच्या भावना मला जाणून घेण्याची इच्छा होती. तू इतका दीर्घ काळ परक्या भूमीत का आहेस? ज्याचा तू शोध घेत आहेस ते अद्याप तुला सापडले नाही का? तू कोणते कपडे घालतोस, काय खातोस, तुझी तब्येत कशी आहे? संपूर्ण पत्रात पुन्हा पुन्हा तिचे मातृप्रेम व्यक्त झाले होते. तिसरे पत्र लॅरीचे होते, माझा धाकटा भाऊ आणि प्रिय मित्र. लॅरी हा साधा आणि प्रामाणिक होता, त्यामुळे तो जे काही सांगेल ते खरे असेल हे मला माहीत होते. मी माझ्या कुटुंबाला कायमच्या चिंतेत टाकले होते त्याचे वर्णन त्याने केले होते. माझ्या आईसाठी त्याने लिहिले होते, तुला एका आईचे प्रेम कळत नाही, ती सतत गोंधळलेल्या स्थितीत असते. तुझ्या सुरक्षिततेबद्दल असहाय्यपणे रात्रंदिवस ती काळजी करीत असते. नंतर त्याने माझ्या वडिलांच्या स्थितीचे वर्णन केले होते. आपल्या वडिलांचे केस पिकू लागले आहेत. तू आम्हाला सोडून गेलास तेव्हापासून ते खचल्याने वृद्ध दिसत आहेत. दुःखात वेड्यासारखे भिंतीकडे एकटक पाहत असतात. तू गुहेमध्ये आणि जंगलात एकटाच राहतोस. तुझ्याबद्दल विचार करून ते रडतात. तुला तुझ्या वडिलांना संपवायचे आहे? ही तुझी धर्माची कल्पना आहे? ते जगो की मरो याचा तुझ्यावर काहीच फरक पडत नाही. परंतु आमचे त्यांच्यावर प्रेम आहे. तू घरी परत नाही आलास तर त्यांच्या मृत्यूला तू जबाबदार असशील. माझे काळजाचे तुकडे तुकडे झाले. उद्विग्न होऊन मी मार्गदर्शनासाठी शांतपणे प्रार्थना केली. संथ वाहणाऱ्या यमुनेच्या पाण्याकडे पाहत असताना मनचक्षूंसमोर माझा जीवनपट उलगडला. मला माझ्या कुटुंबियांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता वाटली आणि त्यांना दुःख देत असल्याबद्दल माझा तिरस्कारही वाटला. तरीही माझ्या हृदयात भगवंतांच्या प्रेमाची ओढ इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक तीव्र होती. त्यांनी मला समजून घ्यावे अशी अपेक्षाही मी करू शकत नव्हतो. महान पुरुषांबद्दल मी वाचले होते की त्यांच्या भगवंतांवरील समर्पणामुळे त्यांच्या प्रियजनांची हृदये विदीर्ण झाली होती. ते मला आठवले. भगवंतांचे बोलावणे ऐकून अब्राहम आपल्या प्रिय पुत्रात आयझॅकचा त्याग करण्यास तयार झाला. गेत्सेमेन येथे भगवंतांचे बोलावणे ऐकून येशू सुळावर जाण्यास तयार झाले. आई मेरी मात्र क्रॉस खाली बसून रडत होती, आक्रोश करीत होती. अनुयायांनी देखील त्यांचे बोलावणे आल्यावर सर्वस्वाचा त्याग केला. आंतरिक आवाज ऐकून राजकुमार सिद्धार्थ गौतमही प्रेमळ कुटुंबाला दुःख देऊन बुद्ध होण्याच्या मार्गावरील प्रवासाला अरण्यात अदृश्य झाला. आपल्या आंतरिक आवाजात भगवंतांचे बोलावणे ऐकून अद्वैतवादाचे महान पुरस्कर्ते शंकराचार्य यांनीसुद्धा त्यांच्या आईचा हृदयभंग करीत घर सोडले. आपल्या सर्वांसाठी भगवान चैतन्यांनी त्यांच्या विधवा आईला अश्रूंच्या सागरात लोटले. मी विचार केला, हे संत महात्मे आणि भगवंतांचे अवतार महान आहेत, मी मात्र अत्यंत तुच्छ. तरीही या अद्भुत भगवंतांना जाणण्याच्या तीव्र इच्छेने, या आर्ततेने माझ्यावर मात केली आहे. संपूर्ण दिवस मी यमुनेच्या तीरावर माझ्या कुटुंबासाठी आणि मार्गदर्शनासाठी प्रार्थना करीत घालविला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या प्रांगणात मी बन महाराजांच्या चरणांजवळ बसलो होतो. त्यांना ती पत्रे दाखविली. त्यांनी ती पत्रे वाचल्यावर त्यांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले. बराच वेळ स्वतःच्या विचारात मग्न होऊन ते अंगणात एकटक पाहत बसले. मग माझ्याकडे वळून ते म्हणाले, खूप पूर्वी मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो तेव्हा संन्यासी जीवनाचा स्वीकार केला, त्यामुळे माता पित्यांना अतोनात दुःख झाले. ती माझ्या जीवनातील मोठी परीक्षा होती. भक्तिमय जीवन जगण्यासाठी बऱ्याच वेळा तुमच्या प्रियजनांचे हृदयभंग केल्याची किंमत मोजावी लागते, परंतु जसजसा काळ पुढे जाईल तसे ते तुझा निर्णय समजून घेतील आणि त्यांनाही त्याची किंमत कळेल. खरे तर त्यांना तुझा अभिमान वाटेल. या दरम्यान साधूला माता पित्यांना भेटण्यास काहीच बंधन नसते. तू तुझ्या अंतःकरणातून याचा शोध घेतला पाहिजेस. वडिलांच्या पत्राच्या उत्तरादाखल मी लिहिले, तीर्थरूप बाबा यास, तुमचे 14 सप्टेंबर 1971 शेवटचे पत्र मिळाल्यावर हृदयात एक दुःखाची कळ उठली. मी जे काही सांगतो ते कानाने नव्हे तर कोमल हृदयाने ऐका. प्रत्येक मनुष्याने जीवनात अनुसरण करण्यासाठी स्वतःच्या दृष्टीने पवित्र असलेला मार्ग निवडला पाहिजे. जर खऱ्या विश्वासाने त्याने अशा मार्गाचे अनुसरण केले नाही तर त्याच्या जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. हृदयापासून आणि आत्म्यापासून मला असे वाटते की जो भगवंत प्रेमाने आपल्यावर अधिकार गाजवितो त्या एकमेव भगवंताप्रती समर्पित जीवन जगणे हा जीवनातील सर्वोच्च उद्देश आहे. आपण सर्व त्या एका भगवंतांचे दास आहोत. सर्व मनुष्यांच्या कलहाचे आणि दुःखाचे मूळ कारण म्हणजे त्या सर्वोच्च सत्याचा आपल्याला पडलेला विसर होय. पुरातन काळापासून राजकारणी, व्यापारी, सैनिक आदी आहेतच ना. त्यांच्याबरोबरीने सत्याच्या मार्गावर चालणारे आणि धार्मिक जीवन जगणारेही आहेत. आज प्रत्येक जण भौतिक तृष्णा शमविण्यात इतका गुंग झाला आहे की तो भगवंतांना विसरलाय. उदार, प्रामाणिक, सदाचारी आणि सर्व जीवांचा आदर करणारा मनुष्य थोर आहे, हे खरे नाही का? हे खऱ्या अर्थाने धार्मिक जीवन आहे. मी असेच जीवन जगावे असे मला वाटते. कृपया विश्वास ठेवा की द्वेषविरहित जीवन जगण्यासाठीच मी झगडत आहे. माझ्यासारख्या स्वभावाच्या व्यक्तीला व्यापारी क्षेत्रात गेल्याने निरर्थक आणि असमाधानी जीवन हेच फळ असेल, कारण मूळ स्वभावाविरुद्ध केलेल्या कृतीने स्वतःचाच नाश होतो. आता सध्या तरी मी अनिश्चित स्थितीत आहे. मी विनंती करतो की माझी मते दृढ बनविण्यासाठी कृपा करून थोडा वेळ द्या, त्यावेळी आपण पुन्हा भेटू. मी तुमच्या संपर्कात राहीन. अमेरिकेत कित्येक मुले सैन्यात भरती होतात. तेथे ती त्यांचे जीवन ज्या कारणासाठी धोक्यात घालतात त्याचे मूळ केवळ द्वेष असतो. त्या मुलांचे पालक 2-4 वर्षांसाठी तरी का होईना विराचे मोठे दुःख सहन करतात. मी तुमच्याकडे याचना करतो की मी जे मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे ते आपल्या सर्वांच्या हिताचे आहे, यावर विश्वास ठेवा. तुमच्या कोमल हळव्या हृदयाला आणि माझ्या प्रिय बाबांना लाख लाख शुभेच्छा. मी लवकरच तुम्हाला माझ्या योजना सांगेन, खूपच लवकर. रिचर्ड. वृंदावन, भारत, सप्टेंबर 30, 1971. माझ्या आईला माझ्या खाण्याच्या सवयी आणि मी कोणते कपडे वापरतो याचे वर्णन करणारे तसेच माझ्या सुस्थितीची खात्री पटवून देणारे एक पत्र लिहिले आणि जीवनाचा अर्थ शोधणारी माझी निवड तिला समजावण्याचा प्रयत्न केला. काळजीने, प्रेमाने विचारपूस केल्याबद्दल तिचे आभारही मानले. आणि तिला मनशांती प्राप्त हो अशी इच्छा व्यक्त केली. माझी उत्कटता ते समजू शकणार नाहीत हे मला माहीत होते. माझ्या सरळ शब्दांनी मात्र त्यांचे दुःख नक्कीच कमी केले असणार. परंतु मला साधा सरळ विश्वास होता की भगवंतांनी माझे हृदय जाणले आहे आणि ते त्यांचा प्रेमळ हात मदतीसाठी पुढे करतील.